चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
श्रीलंका देणार साखर उत्पादनावर भर। श्रीलंकेत ऊस हे सर्वात मोठं पीक घोषित करण्यासाठी श्रीलंका सरकारला कॅबिनेटची मान्यता मिळाली आहे। मंत्री नवीन दिसानायके यांनी देशाला असणाऱ्या साखरेच्या आवश्यकतेला पूर्ण करण्यासाठी आणि साखर उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रस्ताव सादर केला होता। श्रीलंकेच्या साखरेची वार्षिक विक्री 6,70,000 मेट्रिक टन आहे आणि ही आवश्यकता 91% आयातीमुळं पूर्ण होते। साखरेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी दरवर्षी जवळजवळ 350 मिलियन अमेरिकन डॉलर खर्च होतात। घरगुती साखरेची आवश्यकता 2020 7 लाख मेट्रिक टनपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे। या आवश्यकतेला पूर्ण करण्यासाठी मानेरगाला, बटिया कोला, किलिनोच्ची, अनुराधापुरा, त्रिनकोमाली, अंपारा, बादुल्ला आणि पोलोनारुवा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1,04,000 हेक्टर जमिनीची पाहणी केली आहे।